आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान मन की बात मधून आज देशपरदेशातील नागरिकांशी संवाद साधणार. देशाच्या अवकाश क्षेत्राला अत्युच्च पातळीवर नेण्यात इस्रोचं मोठं योगदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार. 2035 पर्यंत अंतराळात भारताचं स्वतःचं स्वतंत्र भारतीय अंतरिक्ष स्थानक. दक्षिण आशियातील सर्वात मोठं प्रवेशद्वार मैत्री गेटचं अमित शहा यांच्या हस्ते आज उद्घाटन. आणि जागतिक टेबल टेनिस क्रमवारीत भारताच्या मनिका बत्राची पहिल्या 8 झेप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी 11 देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 115 भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होईल. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोनं देशाच्या अवकाश क्षेत्राला अत्युच्च पातळीवर नेलं असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल काढले. नवी दिल्ली इथं आयोजित सरदार पटेल स्मृती व्याख्यानमालेत दूरस्थ पद्धतीनं संदेश देताना त्या बोलत होत्या. स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांचं राजकीय एकत्रीकरण करून देशाला एकसंध करणारे सरदार पटेल हे आधुनिक भारताचे शिल्पकार असल्याचे त्या म्हणाल्या. स्टॅच्यू ऑफ युनिटी ही सरदार पटेल यांना योग्य श्रद्धांजली असल्याचंही राष्ट्रपतींनी नमूद केलं. इस्रोचे अध्यक्ष डॉ एस सोमनाथ यांनीही या व्याख्यानमालेत नव्या क्षितिजाच्या शोधात भारतीय अवकाश क्षेत्राचा साहसी प्रवास या विषयावर आपले विचार मांडले. भारत पुढील 10 जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेतील आपलं योगदान 10% वाढवण्याची अपेक्षा आहे असं त्यांनी सांगितलं. सध्या जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचं योगदान केवळ 2% आहे आणि ते वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. 2035 पर्यंत अंतराळात भारताचं स्वतःचं स्वतंत्र भारतीय अंतरिक्ष स्थानक उभारण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल केली. यासंदर्भात काल नवी दिल्लीत भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या करारामुळे भारतीय विज्ञान संशोधन क्षेत्रात नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. या कराराद्वारे अंतरिक्ष स्थानकाच्या उभारणीबरोबरच BIO-E3 हे धोरण राबवण्यात येणार असून यामध्ये अर्थव्यवस्था पर्यावरण आणि रोजगार या 3 क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्यपूर्ण संशोधन करता येणार आहे. खासगी आणि सरकारी भागीदारीतून भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्राची वेगानं प्रगती होत असून भारतातील अंतराळ क्षेत्रात स्टार्टअप्सची संख्या 300 झाली आहे असंही जितेंद्र सिंग यावेळी बोलताना म्हणाले. भारत बांगलादेश सीमेलगत पश्चिम बंगालमधील पेट्रापोल या बंदरावर बांधलेल्या प्रवासी टर्मिनल इमारतीचं आणि मैत्रीद्वार या कार्गो गेटचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज होणार आहे. या कार्यक्रमासाठी काल रात्री ते कोलकाता इथं पोहोचले आहेत. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशातील नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दळणवळण सुविधा सुलभ करण्यासाठी या इमारतीची निर्मिती करण्यात आली आहे. दोन देशांतील व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राला चालना देणारं 24 परगना जिल्ह्यात स्थित हे दक्षिण आशियातील सर्वात मोठं प्रवेशद्वार आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यानचा 70% व्यापार या भागातून होतो. त्यानंतर अमित शहा हुगळी जिल्ह्यातील आरामबाग इथं सहकार विभागातर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तसंच कोलकाता इथं भाजपाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमातही सहभागी होतील. स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेत्रो सँचेस आजपासून 3 भारत दौऱ्यावर येत आहेत. गेल्या 18 स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं निवेदनाद्वारे दिली. याआधी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष सांचेस यांची बहुपक्षीय बैठकांच्या निमित्तानं अनेकदा भेट झाली आहे. या भेटीदरम्यान अध्यक्ष सांचेस पंतप्रधान मोदींसमवेत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत टाटा एडव्हान्स सिस्टीम्स आणि स्पेनच्या एअरबस स्पेन या कंपनीनं संयुक्तपणे उभारलेल्या C-295 या विमानाच्या फायनल असेंब्ली लाईन प्रकल्पाचं उद्घाटन वडोदरा इथं दोन्ही नेत्यांच्या हस्ते होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हे राष्ट्रपती सांचेस यांची भेट घेणार आहेत. याबरोबरच व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि तज्ज्ञांची ते मुंबईत भेट घेतील. द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यासाठी विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होण्याची यावेळी अपेक्षा आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्ष आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करत आहेत. भारतीय जनता पक्षानं काल 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. प्रमुख उमेदवारांमध्ये नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून डॉ मिलिंद नरोटे, तर वाशिममध्ये श्याम खोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातील कसब्यात हेमंत रासने, तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून सुनील कांबळे आणि खडकवासल्यात भीमराव तापकीर यांना उमेदवारी मिळाली आहे. काँग्रेसनं काल दोन याद्या जाहीर केल्या. पहिल्या यादीत भुसावळमधून राजेश मानवतकर, नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, पुढच्या यादीत काँग्रेसतर्फे गडचिरोलीमध्ये मनोहर पोरेटी, नांदेड दक्षिणमध्ये मोहनराव अंबाडे, तर वांद्रे पश्चिममध्ये आसिफ झकेरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंही काल 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. प्रमुख उमेदवारांमध्ये माळशिरसमधून उत्तम जानकर, अकोले येथून अमित भांगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातील पर्वतीमधून अश्विनी कदम, तर खडकवासल्यातून सचिन दोडके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे 18 उमेदवारांची घोषणा काल झाली. धुळ्यातून अनिल गोटे, हिंगोलीतून रुपाली पाटील, भायखळ्यातून मनोज जामसुतकर रिंगणात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही 15 उमेदवारांची पुढची यादी काल जाहीर केली. नावं जाहीर झालेल्यांपैकी काही प्रमुख उमेदवारांमध्ये पनवेलमधून योगेश चिले, अक्कलकोटमधून मल्लीनाथ पाटील, तर सोलापूर शहर मध्य नागेश पासकंटी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इराणमधील सिस्तान आणि बलुचिस्तान भागात काल झालेल्या दहशत हल्ल्यात 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणच्या पोलीस सूत्रांनी दिली. ताफतान काउंटी परिसरात आपलं कर्तव्य बजावल्यानंतर तळावर परत येत असलेल्या ताफ्यावर हा हल्ला झाला. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमाभाग असलेल्या या परिसरात दहशतवादी हल्ले होत आहेत. इस्रायलनं काल इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 4 इराणी सैनिक मारले गेल्याची माहिती इराणच्या सैन्यदलानं दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं काल हल्ला केला. तेहरान, खुजेस्तान आणि इलाम प्रांतातील क्षेपणास्त्र निर्मिती सुविधा आणि इतर ठिकाणांवर एकंदर 20 ठिकाणी कारवाई केली असल्याचं इस्रायलनं सांगितलं आहे. कर्मचारी राज्य विमा अर्थात ईएसआय योजनेत यावर्षी ऑगस्टमध्ये एकंदर 20 लाख नवीन कामगारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या निवेदनात देण्यात आली आहे. यामध्ये 9,89,000 कर्मचारी 25 वर्षांखालील वयोगटातील आहेत. याच महिन्यात महिला सदस्य संख्येमध्ये 4,14,000 वाढ झाली आहे. याशिवाय 28,917 नवीन आस्थापना ईएसआय योजनेच्या कक्षेत जोडण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मंत्रालयानं दिली. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या मॉन्टेपेलियर जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मनिका बात्रा हिनं ऐतिहासिक कामगिरी केली असून जागतिक क्रमवारीत पहिल्या 8 स्थानावर झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या 8 समावेश असलेली ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या क्वान टियानवी कडून मनिकाला पराभव पत्करावा लागला असला तरी जागतिक क्रमवारीत तिनं वरच्या स्थानी झेप घेतली आहे. भारत आणि न्यूझीलंडच्या महिला संघांमध्ये मर्यादित षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज अहमदाबाद इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज दुपारी 1:30 हा सामना सुरु होईल. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघानं न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला असून मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान मन की बात मधून आज देशविदेशातील नागरिकांशी संवाद साधणार. देशाचा अवकाश क्षेत्राला अत्युच्च पातळीवर नेण्यात इस्रोनं मोठं योगदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार. 2035 पर्यंत अंतराळात भारताचं स्वतःचं स्वतंत्र भारतीय अंतरिक्ष स्थानक. दक्षिण आशियातील सर्वात मोठं प्रवेशद्वार मैत्री गेटचं अमित शहा यांच्या हस्ते आज उद्घाटन. आणि जागतिक टेबल टेनिस क्रमवारीत भारताची मनिका बात्राची पहिल्या 8 झेप. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.